खंड तिसरा प्रकरण आठवे ब्रह्मचर्य दोन। भरपूर चर्चा केल्यानंतर आणि पूर्ण विचार केल्यानंतर मी सन 1906 साली व्रत घेतले। व्रत घेण्याच्या वेळेपर्यंत मी पत्नीचा विचार घेतला नव्हता, तो व्रताचे वेळी घेतला। तिच्याकडून मला यत्किंचितही विरोध झाला नाही। हे व्रत घेणे मला फार बिकट गेले। माझी शक्ती अल्प होती, विकारांना दाबात ठेवण्याचे कसे जुळेल? स्वपत्नीशी विकारी संबंधाचा त्याग ही गोष्ट चमत्कारिकशी वाटत होती, तरी पण माझे कर्तव्य हेच आहे एवढे मला स्पष्ट दिसत होते। माझी दानत शुद्ध होती, ईश्वर शक्ती देईल असे म्हणून मी उडी घेतली। आज 20 वर्षांनंतर त्या व्रताचे स्मरण झाले म्हणजे मला सानंदाश्चर्य वाटते। संयम पाळण्याची वृत्ती 1901 पासूनच बळावत होती व मी संयम पाळीतच होतो, पण जी स्वतंत्रता व जो आनंद मी आता उपभोगू लागलो तो 1906 सालापूर्वी उपभोगिल्याचे मला स्मरत नाही, कारण त्यावेळी मी वासनाबद्ध होतो, वाटेल तेव्हा तिच्या तावडीत सापडत असे। आता वासना माझ्यावर स्वार होण्यास असमर्थ झाले, शिवाय आता ब्रह्मचर्याचा महिमा अधिकाधिक समजू लागला। व्रत मी फिनिक्समध्ये घेतले। घायाळ लोकांना मदत करण्याच्या कामातून मोकळा होताच मी फिनिक्सला गेलो होतो। तेथून मला लगेच जोहानिसबर्गला जायचे होते। मी तिकडे गेलो आणि 1 महिन्याच्या आतच सत्याग्रहाच्या लढ्याचा पाया घातला गेला। जसे काही हे ब्रह्मचर्य व्रत माझी त्याच्यासाठी तयारी करायलाच आले। सत्याग्रहाची कल्पना मी योजून ठेवली नव्हती। उत्पत्ती अनायासाने इच्छा नसताना झाली, पण मला दिसून आले की त्यापूर्वीची माझी सर्व कृत्ये, फिनिक्सला जाणे, जोहानिसबर्गचा मोठा घरखर्चा आटोपता घेणे आणि अखेरीला ब्रह्मचर्य व्रत घेणे ही जणू काय त्याची पूर्वतयारीच होती। ब्रह्मचर्याचे संपूर्ण पालन म्हणजे ब्रह्मदर्शन, हे ज्ञान मला ग्रंथांतून मिळाले नाही। हा अर्थ माझ्यापुढे क्रमाक्रमाने अनुभव सिद्ध होत गेला। त्यासंबंधीची शास्त्रवाक्ये मी मागून वाचली। ब्रह्मचर्यामध्ये शरीर रक्षण, बुद्धी रक्षण आणि आत्म्याचे रक्षण आहे। याचा मला व्रत स्वीकारानंतर दिवसेंदिवस अधिकाधिक प्रत्यय येऊ लागला, कारण की आता ब्रह्मचर्याला घोर तपश्चर्या म्हणून राहू देण्याऐवजी त्याला रसमय बनवायचे होते, त्याच्याच आधारावर चालायचे होते। त्यामुळे त्यातील मर्माचा नित्य नवा साक्षात्कार होऊ लागला। पण मी अशा तऱ्हेने ब्रह्मचर्यातून रस लुटीत होतो म्हणून त्याचा कठीणपणाही माझ्या अनुभवाला येत नव्हता असे कोणी समजू नये। आज मला 56 वर्षे पुरी झाली आहेत, तरी सुद्धा त्याच्या बिकटपणाचा अनुभव येतच आहे। ते असीधारा व्रत आहे हे मला अधिकाधिक समजून येत आहे। अखंड जागरूकतेची आवश्यकता दिसून येत आहे। ब्रह्मचर्याचे पालन करावयाचे तर स्वादेंद्रियांवर ताबा मिळवलाच पाहिजे। स्वाद जिंकला तर ब्रह्मचर्य अतिशय सुलभ आहे, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे। त्यामुळे यापुढील माझे आहाराचे प्रयोग केवळ अन्नाहाराच्या दृष्टीने नव्हे तर ब्रह्मचर्याच्या दृष्टीने होऊ लागले। आहार थोडा साधा, मसाल्याशिवाय आणि नैसर्गिक स्वरूपातील खाल्ला पाहिजे, याचा मी प्रयोग करून अनुभव घेतला। मी स्वतःच्या 6 वर्षांच्या प्रयोगांती ठरवले की ब्रह्मचार्याचा आहार वरपीक फळ हाच होय। मी सुक्या किंवा वरपीक फळांवर राहत होतो। त्यावेळी जी निर्विकारता अनुभवित असे ती आहारात फेरफार केल्यानंतर अनुभवावयास मिळालेली नाही। फलाहाराच्या अवधीत ब्रह्मचर्य सहज होते, दुग्धाहारामुळे ते कष्टसाध्य बनले आहे। फलाहारावरून दुग्धाहारावर का जावे लागले याचा विचार योग्य स्थळी होईल। येथे एवढे सांगितले म्हणजे पुरे आहे की ब्रह्मचर्याला दुधाचा आहार विघ्नकर्ता आहे याबद्दल मला शंका वाटत नाही। यावरून कोणी असा अर्थ काढू नये की हरेक ब्रह्मचार्याने दुधाचा त्याग केलाच पाहिजे। आहाराचा ब्रह्मचर्यावर किती कसा परिणाम होतो याबाबतीत पुष्कळ प्रयोगांची आवश्यकता आहे। दुधाइतकाच स्नायू पुष्ट करणारा आणि पचायला हलका असा फलाहार मला अद्याप आढळलेला नाही। किंवा कोणी वैद्य, हकीम किंवा डॉक्टर तशा तऱ्हेची फळे किंवा धान्य मला दाखवून देऊ शकलेला नाही। त्यामुळे दूध ही विकार उत्पन्न करणारी वस्तू आहे याची जाणीव असताही मी त्याचा त्याग करण्याची शिफारस सध्या कोणालाही करू शकत नाही। बाह्य उपचारांमध्ये ज्याप्रमाणे अन्नाचे प्रकार व प्रमाण यांची मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे उपासाचे समजावे. इंद्रिये इतकी बलवान आहेत की त्यांना चोहोकडून वरून आणि खालून दाही दिशांनी घेरून टाकावे तेव्हाच ती ताब्यात राहतात. अन्नाखेरीज ती काम करू शकत नाही हे प्रत्येकाला माहीतच आहे. त्यामुळे इंद्रिय दमनाच्या हेतूने स्वेच्छापूर्वक केलेल्या उपासांची इंद्रिय दमनाला फार मदत मिळते याबद्दल मला शंका वाटत नाही. कित्येक लोक उपोषण करतात पण ते व्यर्थ जाते. याचे कारण असे आहे की उपासानेच सर्व काही होईल अशा समजुतीने ते फक्त स्थूल उपवास करतात व मनात तरतरेची पक्वान्ने चाखीत असतात. उपवास चालू असताना उपवास आटोपल्यावर काय काय खावे याचा वैचारिक स्वाद घेत असतात आणि मग तक्रार करतात की उपासाने स्वादेंद्रियांचे संयमन झाले नाही आणि जननेंद्रियाचेही झाले नाही. मनुष्याचे मनही देहदमनाला दुजोरा देत असेल तेथेच उपवासाचा उपयोग होणार. म्हणजे मनाला विषयोपभोगाबद्दल विरक्ती उत्पन्न झाली असली पाहिजे. विषयाची पाळेमुळे मनात पसरलेली असतात. उपवासाधिक साधनांची मदत पुष्कळ होत असली तरी त्या मनाने कमीच असे म्हणण्यास हरकत नाही. किंबहुना उपवास चालू असताही मनुष्य विषयासक्त राहू शकतो, पण उपवासाशिवाय विषयासक्तीचा पाळामुळांसकट नायनाट करणे शक्य नाही. म्हणून ब्रह्मचर्य पालनाचे उपवास हे एक अनिवार्य अंग आहे. पुष्कळांचा ब्रह्मचर्य पालनाचा प्रयत्न निष्फळ होतो कारण की खाणेपिणे दृष्टी इत्यादी बाबतीत ते अब्रह्मचार्याप्रमाणेच वागू पाहतात आणि तरीसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन व्हावे अशी इच्छा धरतात. असला प्रयत्न म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये शीतकालाचा अनुभव मिळवू पाहण्याप्रमाणे आहे. संयमी व स्वच्छंदी, भोगी व त्यागी यांच्या एकंदर राहणीमध्ये भेद असलाच पाहिजे. साम्य असले तरी ते फक्त वरवर दिसणारे. दोहोतील फरक हा स्पष्टपणे दिसून आलाच पाहिजे. डोळ्यांचा उपयोग दोघेही करणार, पण ब्रह्मचारी देवदर्शन करील, भोगी नाटक तमाशात दंग राहील. दोघेही कानांचा उपयोग करणार, पण एक ईश्वर भजन ऐकेल तर दुसऱ्याला शृंगारिक पदे ऐकण्यात मौज वाटेल. दोघेही जागरण करतील, पण एक जण जागेपणी हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या रामाला आळवील तर दुसऱ्याला नाच तमाशाच्या दंगलीत झोपेचा विसर पडेल. दोघेही जेवतील, पण एकजण शरीररूपी तीर्थक्षेत्राच्या रक्षणापुरते देहाला भाडे देईल तर दुसरा जिभेचे कोड पुरविण्यासाठी शरीरात अनेक पदार्थ कोंबून त्याला घाणेरडे करून सोडील. अशा तऱ्हेने दोघांच्याही आचार विचारांमध्ये हरेक बाबतीत फरक पडणार व तो फरक दिवसेंदिवस वाढत जाणार, कमी होणार नाही. ब्रह्मचर्य म्हणजे काया वाचा मने करून सर्व इंद्रियांचा संयम. या संयमासाठी वर दर्शविल्याप्रमाणे त्यागाची आवश्यकता आहे हे मला दिवसेंदिवस स्पष्ट दिसू लागले. आजही दिसत आहे. त्यागाच्या क्षेत्राला सीमा नाही, जशी ब्रह्मचर्याच्या महिम्याला नाही. अशा तऱ्हेचे ब्रह्मचर्य अल्प प्रयत्नाने साध्य होण्यासारखे नाही. कोट्यवधी लोकांच्या बाबतीत हे फक्त दूरचा आदर्श म्हणूनच राहणार, कारण की प्रयत्नशील ब्रह्मचारी स्वतःमधील न्यून नेहमी डोळ्यांपुढे राखील. स्वतःमध्ये कोणाकोपऱ्यात राहिलेले विकार हुडकील आणि ते काढून टाकण्याचा सतत प्रयत्न करील. जोपर्यंत विचारांवर एवढा ताबा आला नाही की इच्छेशिवाय एकही विचार येणार नाही, तोपर्यंत ब्रह्मचर्य पूर्ण झाले नाही. प्रत्येक विचार हा विकारच आहे. त्याला ताब्यात आणणे म्हणजे मनाला ताब्यात आणणे. मनाला वश करणे हे वायूला पकडण्यापेक्षाही कठीण आहे. तरी पण जर आत्म्याला अस्तित्व असेल तर ही गोष्ट साध्य असलीच पाहिजे. आपल्याला अडचणी येतात एवढ्यावरून ती असाध्य आहे असे कोणीही मानण्याचे कारण नाही. तो परम अर्थ आहे आणि परम अर्थासाठी परम प्रयत्नांची जरूर पडावी यात आश्चर्य ते कोणते. पण हिंदुस्थानात आल्यानंतर मला कळून आले की अशा तऱ्हेचे ब्रह्मचर्य केवळ प्रयत्न साध्य नाही. तोपर्यंत मी धुंदीत होतो असे म्हणावयास हरकत नाही. फलाहाराने विकार समूळ नष्ट व्हावे अशी माझी समजूत होती आणि मी अभिमानपूर्वक मानित होतो की आता मला या बाबतीत काही करायचे उरलेलेच नाही. पण या विकारासंबंधीचे प्रकरण यायला अवकाश आहे. तूर्त एवढे सांगून ठेवणे आवश्यक आहे की जे कोणी ईश्वर साक्षात्कारासाठी मी वर दिलेल्या व्याख्येनुरूप ब्रह्मचर्य पालन करू इच्छित असतील, त्यांची जर स्वतःच्या प्रयत्नांबरोबरच ईश्वरावरही श्रद्धा असेल तर त्यांना निराश होण्याचे मुळीच कारण नाही. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवा निवर्तते. म्हणून रामनाम व रामकृपा हेच आत्मार्थी जीवाचे अखेरचे साधन आहे. या गोष्टीची प्रचिती मला हिंदुस्थानातच आली.